te amar.
मी शेरिल जॉसलिन.
अरे जॉसलिन कैसा हाइस?
हाँ बरा है बरा है. तुम्हें कैसा?
बरी है बरी है. ये रहा अनुमति. ये कैसा कैसा चाल ले तुझे बाइको पोरा?
ऑल वेल. यू लुक वेरी बिजी शेरिल.
हाँ खूब है रख काम.
अरे जॉसलिन कैसा है?
हाँ गुड गुड जेरी.
खूब दिसला ची दिसला.
गुड गुड टू सी यू.
काय गेशील? जामलाची आहे नारंगाची आहे.
ऑफकोर्स.
तू काय घेशील?
आय विल हॅव ओनली जामलाची.
ओके देन.
अरे आपली जामुल बेस्ट. त्याला दे रे जरा जामलाची. बरी आहे जॉसलिन जांबूल घे. पोट खुटखुटीत असेल तर बरं आहे. आपली जांबूल म्हणजे वकन.
येस इट्स लाईक अ मेडिसिन.
दात दुखला का जांबूल घे. पोट दुखला का जांबूल घे. बरा आहे. मार जरा मस्त पेग. अरे तो बघ मला वाटत केविन जाते तया. जेरी तो केविन चाललाय बघ त्याला वार.
अरे केविन केविन. हां चाललास. अरे
हां बरा आहे मी. तू कसा आहे जेरी?
मी बरा आहे.
अरे केविन.
हां शरण भाई.
दिसाची वाट कैसा इसला जर कंशी जूशी. आता आहे काय आईलास तू?
ऐसा कामाशी आहे तू. थोडं काम खपलंय. आता घरा जातो तू.
ये आनमदी कैशी आन बायको पोर?
सगळी बरी आहे सगळी बरी आहे.
तू कैसा आहेस?
एकदम फर्स्ट क्लास. तुम्ही बरी आहे ना सगळी?
तुझं काम कैसं चाललंय?
चाललंय चाललंय बरं चाललंय.
ये बैस बैस.
हॅलो केविन.
हा जेरी.
तू काय घेशील?
तुम्ही काय घेता?
आम्ही जामलाची पितो.
अच्छा मी मग जामलाची पिन.
ओके देन.
मग जामलाची कशी आली तुम्ही?
अरे ती लुसी आहे ना धोंड्यांची लुसी आमच्या गावात. ती मस्त कारतर पहिले धारीची. अरे मस्त निथल आहे बघ घे ना कशी तुला वाटते.
नाही मी जामलाचीच घेन.
Kevin, I'm seeing you after such a long time.
Ha, Jocelyn, how are you? Bariana, Sagli Bariana.
I'm good.
Hmm.
How is your family?
Sagli Bariana, Jocelyn. Tu kaisa hai?
All well.
Vas bara te, karan te.
Arre, mana yaad aila ra. Te chuli orti mini kai mandi le. Pak mi ette anmadin chi, ghatun chi. Manga varta karu apu. Jerry, tena de paila daru kaitani.
Mast hai, daru mast hai, jamla chi bari hai.
It's a good bari one. Hai. It's the best that you can get. I think it's...
It's gawan chi bari hai.
It's gawan much better than any expensive whiskey also.
You're right.
Arre, apli East Indian lokan di 30 daru pa jena. Je, eva ka halla toni la wala. Kalji cha tirpan.
Arre, mast hai. Vas bari hai te.
Mast hai, Rama. Kalji cha, yaad hai na, tula kashi apu karta hu. Tili, fofis, hati.
Nice. Even your vindaloo is smelling very nice. Where you get your pork from?
Arre, mi gawan shiz ra, amcha son bin hasla na, ka to o ek hai apla to savyo. Tula maiti hai?
Tachi bike savyo?
Te bike cha nao Smita hai.
Savyo dukkar marya.
Achha.
Tachi bombra bhi hai, batti hai.
Pun dukkar mara la number one to, मस्त मास आहे त्याचं अरे ती मस्त डुकर माली का निरोप धल्ला का मी हंत मस्त तुशी नाही जार
आणि रेने जास्त एकदा डुकर कापलं तर मास खपत
लगेच एक घंटा मरी मास खल्लास त्याचं
बट ही हैज बीन डूइंग इट फॉर अ व्हेरी लॉन्ग टाइम इजंट इट
तो बराबर आहे तैसा सावियो
सो हु ऑल आर देयर नाउ लॉट्स ऑफ पीपल लिव देयर इन इन दैट सेम लेन वेयर सावियो यूज्ड टू लिव नाउ
खूप माणसं येतात आपापली
ओके
मग तो निरोप धारत मास कापिल का तुला पाय दशल तर बीजे त्या मना बोल मग मी हानीन
ओके डेफिनेटली
रांधित आहेस तू
अरे मी खूप रांधिते र पटेटो चॉप करते इंद्याल करते जरा सरपतेल करते मग गवारीचा फुगात करते आणि आपल्या बकऱ्याचे मासाचे इष्टुक करते
या बट व्हॉट आर यू डुईंग ऑल दिस फॉर
आमचा सण आहे ना
ओके
कनाचा सण
माझी डबलची सोय झाली या उत्तन गोरायच्या पुऱ्या बरायच्या करू लागली माझी डायली पहिलं गाणं गावी तुस्मी मोदन क्या नाचू लागली बाई कनकुटवाली किमक्याची चोली तिचे बापाची हन दोन दोन होरी घर जाऊ येतेस का बोलू लागली करते होर का तुझे नावा बोली
तुम्ही ऐकत आहात आज सुशेकात दनपरावर केविनला शेरलला जेरीला आणि जॉसलिनला. तू सांगत होती शेरल आज तुम्ही इतकं जेवण रांधलं आहेत सणाला या फेस्ताला. कोणतं फेस्ता आहे?
हा शेरल, व्हॉट फेस्ट यू आर सेलिब्रेटिंग?
आमच्या देवलाचा सण आहे.
हा ओके ओके ओके. हा या नाव आय रिमेंबर. येस.
अरे मना याद आयला, मला देवला जवळच आहे, सणाची तयारी करावला उद्या.
जांभळाचं पिऊन देवळात चालला तू?
नो, दिस इज ओनली फॉर डेकोरेशन.
अच्छा अच्छा अच्छा.
लाइक दे डेकोरेट द चर्च एंड ऑल दॅट काइंड ऑफ थिंग,
प्रिपेयर फॉर द फीस्ट.
सो दॅट्स अ बिग सेलिब्रेशन.
इट्स इवन बिगर देन क्रिसमस.
या
बिगर देन द अदर फीस्ट. देवळाचा सण म्हणजे खूप सगळ्यांना खूप हौशेशीर गाजीत आहो खूप.
या इन इन द ओल्ड डेज, वेल इवन नाव मेनी ऑफ द विलेजेस सेलिब्रेट द चर्च फीस्ट मच बिगर देन इवन क्रिसमस इन सर्टन प्लेसेस. अँड इट हॅज ऑलवेज बीन ट्रेडिशन टू सेलिब्रेट द चर्च फीस्ट क्वाईट अ बिट.
हा रे, आमचे बी देवळान खूप दणक्याची सेलिब्रेट करतात. मिसाचे मगशी काय केक वाटीतान कौर लोक येतात, कणकणशी लोक येतात. आणि मग त्याचे मगशी माणसं बायका असतात स्टॉल मारतात. मग डुकरं लेता ऑक्शन करतात, भुजलेल्या कोंबऱ्या ऑक्शन करतात. मग गावांमध्ये बँड निघते, घरोघरी घुमट वाजतात, नाचतात लोक, दारू पितात, मजा करतात. मग लोक कणकणची गावांशी येतात भेटायला. वाणी करता आपू लोकांना. मग आयसा आपला सण मोठा मोठा एकदम मोठा होते. मग मग दुपारचं आहे ना जेरी, मग काय ते खाऊन पिऊन
खा पी फुग नेस.
मग सांचं पण देवला जावचं ते परत.
मग नाही, मग सांचं ते आपलं फेट हसत देवलाशी. मग काय काय सामान इकितान आपली ईस्ट इंडियन लोकांचं.
आय रिमेंबर इन आर विलेज we used to have a big get together in the evening, and then after that there was a singing competition.
Barabar ha. Ani tujhe gaan kevan taisa
amche ta same sagle ta gaavach asta entertainment asta kala aplya fuk tv bhi hai best entertainment sana che dis.
And another thing we forgot is that everybody comes well dressed.
Ha re,
tumhi nesta lugri bigri.
Ha manga kay, are vatmani lugri nesacha. अरे दाखवायला पाहिजे ना ईस्ट इंडियन लोकांचं स्टेटस. वाट वाट लुगरी नेसाचं, सोनं घालायचं. मग काय बाबा चिनेलं बिनेलं पहिल्या सारखी. आता खूप तरा तराची लुगरी निघाल्या ना, कलर कलरची. आणि मग आयसा आम्ही नेसून जावाचू. आणि मग ते माहिती आहे तुला, जवान पोरा पोऱ्या लाईन मारायला येतात. मग एक बीजांना बघितान
नाती होता,
नाती होतान आईस बापू भान बघितान कोणाचा सोकरा आहे,
कोणाची सोकरी आहे,
कोणीची सोकरी आहे. मग बोलता एकांचा पाखरू आहे.
ती कोणाची नाती
जमतात,
ती कोणाची नातू,
ती कोणाची. आणि पहिले आपल्या फक्त टीव्ही नव्हत्या, पार्टी नव्हत्या. मग आयशी जापू सणाला भेटाचू, देवला फो भेटाचू. मग आयशी आपलं ईस्ट इंडियन सोशल स्टेटस भी दाखवायचं आणि नाती भी जमवायची, लाईन मारायची लाईन.
अँड एव्हरीबडी न्यू एव्हरी वन इन द विलेज, सो देर वॉज नो नीड ऑफ इंट्रोडक्शन.
बरोबर, आपल्याला माहिती आहे यो याचा पोर तो त्याचा.
तुम्ही आता भी लुगरी नेसता?
अरे आता ते एकदम जास्ती जाईल सगळी जण परत आपल्या ईस्ट इंडियन लुगर नेसायला एकदम फर्स्ट. आता सण असला का लुगरी नेसूनची येतात.
न्यूझीलंड मध्ये बी नेसतात
माहिती आहे तुला, नेसतात बाबा कलर.
सिल्वर वेडिंग असलं का काय असलं, बर्थडे बिर्थडे काय नेसतात लुगरी.
द होल कल्चर इज बिंग रिव्हाइव्ड.
काय बाबा पायन वाल सोन्या मात्यान कारी, काय काय गुलाबी लुगरी, ब्लू लुगरी, पर्पल लुगरी, लाल लुगरी, काय लुगऱ्याचा मान आहे बाबा.
आणि कॉम्पिटिशन हाय काय तुम्ही?
अरे आमचं कॉम्पिटिशन हाय रे, अख्खा रातभर कॉम्पिटिशन चालतं. तुमचे तर
आमचे तर मग आमचे तर बेस्ट सिंगर तर आमचे जुनची टिक्सेरा ब्रदर्स.
टिक्सेरा ब्रदर्स बरोबर,
त्यांचं कवरी प्राइज आम्हाला.
आणि तुला माहिती असेल ना जॉसलिन?
ओ येस, इन आवर विलेज ऑल्सो दे हॅव अ लॉट ऑफ ऑल दिस सिमिलर थिंग.
आणि सगळी गाणी कंपोज करतील.
येस,
त्यांचे काय झाईल ना त्यावर लव्ह स्टोरी काय पॉलिटिकल सिच्युएशन वर.
आय थिंक एव्हरी विलेज हॅड ऍटलीस्ट 3 or 4 कंपोजर्स who would compose songs on any event or recent event that has happened.
Any message pass karo na, convey karo message.
Te taisa thai competition la aya kai jhaila बोल पॉलिटिकल असून दे का आपली मदर ट्रीजा असून दे मग एक गाणं या करता नाही
येस दॅट इज ऑलवेज
आणि मग गावाचं आणि प्राईज भी मारतात
हा ना मग ते एंटरटेनमेंट ना फुल एंटरटेनमेंट
आय रिमेंबर आय नो शेरिल इन सिंगिंग अँड शी वॉज सिंगिंग सो वेल दॅट आय लॉस्ट माय वॉइस
यू लॉस्ट युअर वॉइस आणि तुम्ही तिला पटायलास
अरे तू ना तुला काय पटली
नाही आमची बाबा लव्ह स्टोरी होती आम्ही देवलान बिवलान बिलावचू पण आमची लव्ह स्टोरी जायचं नाही का नाता जमलं जायचं नाही
अच्छा पण लव्ह स्टोरी ना
मग तुला जेरी कुठे भेटला
जेरी भेटला बोल
सणाला भेटला की
घरामध्ये भेटला
घरामध्ये
भेटला
जॉसिक तुला काही भेटली ना लिओ ना
आय मेट माय वाईफ इन इन नर्मन पॉइंट
remind
us that we all belong to the whole city not only to small villages
आमचं माझ्या डॅडीचं ना मम्मीचं नातं जाईल तास कसं जाता माहित आहे फिरावं जातात जात मग बघित मग सांगावची ही पोरी बरी आहे यो पोऱ्या बऱ्या आहेत मग नाती होत
अशी जमत पहिला जुने टाइम मध्ये आयसच होत कला पहिला काय नव्हतं ना मग यस आयसच टोनाशी बोलत नाही
पण हाऊ इज इट डन टुडे आज कसं काय कसं काय नातं जोडतात तुम्ही
आजकाल सगळी जण एक एक येणार पटाईत आणि काय पटावी तर का समजत नाही
अँड नाव विथ द इंटरनेट इट्स गोइंग ग्लोबल सो यू डोंट नो वेअर यू लँड इन विच पार्ट ऑफ द वर्ल्ड
So is there an effort to sort of you know bring back that approach
or? very much in fact the cultural thing that is there is being revived today and a lot of people are meeting even though they are meeting outsiders there's more sharing about the culture more information about the culture and that's the way it's going these days
ane khub revival hai instead there's a khub revival hai apli extended man khub atam प्रमोट करतात आपले कल्चर
खूप आता परत ते सगळं निघाले ना समज
लुकरी नेसतात काय
गाणी गातात गाणी गावितात जेवण करतात जेवण
ऍक्च्युली फूड हॅज बीन अ मेजर टॉपिक इन इन द कम्युनिटी
आय रिमेंबर इन सार आय मीन वी हॅड वन गाय बाय द नेम ऑफ डोनाल्ड गोम्स and used to always in a 2 weeks before the feast used to have a rehearsal of his in a chariot and the horse and it was looking very and fabulous and very fantastic and I remember on the day of the and a feast used to go very early in the morning and get himself and ready to go for the along with the chariot and along with the him and the whole village used to follow him to go for the feast
ani tumcha aapcha san khapla ka vijay haftyan erangal cha san hai na
ha ra amcha devla cha san ata khalas jayla ka vijay haftyan erangal cha san
Really?
Oh, that's nice.
Apne kupariya chawar rad hai halmani kalalugran nestes tunnes sari kalalugriya shibaguna hastinu rad kari मोठे करता आहे आपला कुपारी तरे तरेची पाहुणी येतील सारी नको लावू तू माझे आबरूला काथेरी मोबाईल मी तई वरडन नाचवला
सगळीच खरं हन खुशी खुशी तिचा पाय परतूस खरं सगळी झाल्यान हौशी माझे माय पाय सासू ससराईची ती झाले त्यांची डोक्याची उशी ती सदा तलासते लवते त्याची खुशी
तुझी माय पाय ती माझी उशी मी समजे नाही त्यांना गल्ल्याची पाशी
तुम्ही ऐकतात सुशेगात दनपरावर ईस्ट इंडियन लोकांचं सणाचं तयारी.
सो शेरिल, आय आर गोइंग फॉर द एरंगल फीस्ट ऑर नॉट?
अरे हा रे, आता यो सण खलास जाईल आमचा देवलाचा. आता बीजे आहे तो रे एरंगलचा सण.
हा, दॅट इज लाईक
जाताव र
सेंट बोनवेंचरचा फीस्ट ना?
यस, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फीस्ट. हाऊ यू ऑल आर गोइंग?
आम्ही जातो, आमची गाडी घेऊन जाता.
अच्छा,
ओके. बोनवेंचरचे सणाला आपण मीस बीस असतं ना?
येस, दे हॅव अ मेनी मासेस थ्रू आउट द डे अँड आय थिंक द बेस्ट पार्ट वॉज आय रिमेंबर इज दॅट द चर्च इन दोज डेज हॅड had no roof at all.
Open air.
And it was like an open air church.
Only
the mud walls were there. And it was a real good feeling because the open sea in front.
And vertically bandera.
Yes.
No roof.
Yes. They used to only put those flags there. And it was a nice feeling. Yeah. I wonder how it's celebrated now because I haven't been there for a couple of years.
And you could miss us out, Jocelyn. Could miss us out. Sakalshi suru ekdam begin. Paanch vastashi aisa sakalus miss.
Sakalchamis. आम्ही सकाळची मिसाला जावाचो
आणि मराठी आपली इष्टेनची माणसं ते कॉयज असावचे
डिफरंट कॉयज अँड समटाइम्स दे हॅव डिफरंट लँग्वेजेस ऑल्सो देअर
बराबर डिफरंट लँग्वेजेस
आणि खाली इष्टेनियन नसत आहेत ना बीजी बी माणसं बी
आहेत
कोळी लोक आहेत मग ती बेंचे बिजे खाली फेट होता ना तर खूप माणसं आहेत
इन द ओल्ड डेज इट वॉज फुल्ली डॉमिनेटेड ओनली बाय द East Indians who lived in the surrounding areas and people came from all over.
Correct. Kala jaasti maanso nite na apli East Indians maanso hoti. To apla East Indians san hota na.
Te boltan Erangal cha san, Mud Island cha san, to same.
Same Bunavansar cha san. Yergala.
Yergala. Kai kai naav tela wily wily naav. Ani mag mast ra apun javachu. Wayla wayla pahila tya vasovachi jetty bi han. मड आयलंड जट्टी जाता मग रिक्षा घ्या नाही तर बसी घ्या आणि कोण कोण बस करताना तुम्ही कशी जावाची पहिला
आम्ही पहिला आम्ही गावांची बस म्हणजे दोन तीन बसेस निघत सगळी माणसं गावांची जात पण मला माहित आहे आमच्या बाजूची माणसं बैलगाडी तर मग आम्ही बी कदा त्यांच्या सांगा ती बैलगाडी जात तर बैलगाडी माणसांची स्टेटस ना बैलगाडी असली म्हणजे साधी गाडी कोण कोण टांग घेते जात घोर असलं का म्हणजे स्टेटस वरती म्हणजे वट आमची आमचं घोर आहे आमचा टांगा आहे तर मग जात माणसं बैलगाडी घोरा टांगा नेशीत गार नेशीत बैलांना डेकोरेशन करीत घोऱ्यांना डेकोरेशन करीत गोंडा बिंडा
घालीत आय रिमेंबर सम बॉयज यूज्ड टू गो सायकलिंग ऑल द वे देअर
अरे या दे यस यस
मग कोण कोण जेटी जशी तू बोललीस जेटी वेसोवाची
जेटी
मग मडायलनची मारवेशी त्यांची बस घेऊन
कौरी जण आणि ते बघाचं ते बाजू मालारशी खारोडीशी अरे कौरी बैलगाडी कौरी टांगी रस्त्यावरती निघतात
लाईन दिसायची लाईन
मस्त
कलरफुल ना कलर
पहिला मस्त होत रे झार होती आणि चालले आपलं गार टुक टुकी ते एक बाजूला काय
रिमेंबर द कार्ट गोईंग अँड समटाइम्स यूज्ड टू गिव्ह टिचकी फॉर द बुलक सो यूज्ड टू रन अवे अँड द गर्ल्स यूज्ड टू यू नो येल अँड देयर वॉज लॉट ऑफ फन And then the Halunsi, Dalunsi, we used to go, you know. And you won't believe, and from Sarana, we had a lot of agricultural land. And that is why, you know, we used to bring some toddy as well over there, you know. And on the way, when we used to go by cart and a slow and steady, and we used to have also toddy sometimes, have a sip in between. And
there
was more fun, you know, and more in a, you know, more fun and more this and laughter and lot of in a, this revelry was going on. It was really good, I mean.
आणि माझ्या मायचे भावाचं तारीचं दुकान होतं
तर
आम्ही त्यांची तारी तुकीतनं घेतली जात
सकाळची तारी पिवायला मस्त असतं रा
येस ऑल द मेन युज टू टेक केअर ऑफ द लिक्विड डायट अँड द लेडीज युज टू टेक केअर ऑफ द सॉलिड डायट वन्स वी रीच देअर
आणि जेरी बोलते मस्त टिचकी देवाचा बैलाला आणि अंगाला अंग लागते आणि गाऱ्यामनी बैसायचा ना कौरी मना मजा येते बरे आहे
हे जसली तू कसा बोललास निमुत बोललास तू का तू का बोललास निमुत
ते
लिक्विड डाय लिक्विड डाय पण तेव्हा आम्ही खाली माणसं का करीत खाली दारू घेतली जात नाही तर काय बी पण बायका जेवण नसत घेतली जात
नो नो दे युज टू टेक केअर ऑफ द फूड अँड प्रिपेअर इट देअर
करेक्ट करेक्ट एकदम करेक्ट एकदम
आम्ही तयार करायचो पहिला काही कोल्ड स्टोरेज आणि फ्रीज होतं तू खाली गो लोक दारू घेवायची आणि आम्ही बायका सकाळूच मिसाला जावायचं काय नाही खाली आम्ही असं काय तरी असं चाकण्याला तुकाचू तयार रांधायचं देवलाची मगशी पहिला मटण हाणायला जावायचं कला मटणाला खूप मोठी लाईन बकऱ्याचं मांस आणि मटण घेवायचं मग एक तिजाल घेवायचं कुऱ्या घेवायच्या रांधाला आणि मग येवायचं वारी मनी येता येता मग आपण ते कचरा घेवायचा बुशिंगा काय केवेन
शिंगार शिंगार
सुकी केली
ताली
नॉट ओनली दॅट यूज टू गेट दोज घुमट्स देअर यु नो घुमट्स आर व्हेरी
अरे बरं घुमटम
नाईस घुमट्स यूज टू गेट
बेस्ट टाइम तमस घुमट घेवला बेस्ट टाइम तमस तिजाल
तिजाल सुकी केली मजा यावाची ना आणि काय काय खावायला मिळायचं ते भया लोकांपाशी आणि ते मिठाई दुकान म्हणजे खाजा खाजा भी घेवचा ते भयान येरी करायचो आम्ही ए देर देर जरा चाकला खाजा तो देवचा
द चिल्ड्रन एन्जॉयड प्लेइंग ऑन द बीच
पोर खेळतान गो माणसं दारू पितान गायतान घुमट वाजितान आणि आम्ही बायका रांधिता मस्त चूल करूनशी ते पेटले आणि ती झाला म्हणे मास आहे मग मासा म्हणे आपण य घालाचू वाली मध्ये जाऊनशी काय रा
आरकोल
आरकोल नाही तर मुला हानाचा ताजा मुला तो कापूनशी मग तो त्यांचा पाणी त्यांचा मुला नाही तर आरकोल आणि बकऱ्याचं मास काय चव येत र काय आमट होते
बेस्ट झालं स्लो फायर
स्लो फायर स्लो कुकिंग
अँड इवन द पीपल ऑफ दॅट प्लेस ऑफ मड आयलंड the people who lived there used to get ready for the feast days in advance
kala khub manse hoche na
so many people but the best thing was that everybody used to get a nice place to sit down and relax
atta that is very important
job pauri lok yetan
wari to wara hota na to wara manse det wara manse kadhi bhi jao ami jaate hain to charge bhi no ta atta manse charge karta na sagla wara ikilen mansan ju sagla block kele and building island नल्लाची झाड कापिल्यान
जॉसलीन तू बराबर बोलला कौरी लोक यावची कणकणशी यावची ती सगळी वारी म्हणे पुराची ना आणि ते काय वास आणि रांदाचा काय वास आणि काय मजा बाबा
इट वॉज अ डिफरंट फिलिंग ऑल टुगेदर
आणि सगळी एकी होती ना माणसांची सगळी संगाती बैसत सगळी संगाती पीत कोणत्यांची गेला का ए जेरी बैसर ए गुटका मार ए जॉसलीन काय चालला
नो शॉर्टेज ऑफ फूड यू कुड गो टू एनी ग्रुप दे वुड इनव्हाइट यू इन have a drink have some food enjoy the day I remember some boys had gone once all they took with them was two bottles of country liquor and they realized they had, none of them had money so they went to the beach and they got some dry fish and they roasted it and they were eating but the people called them and gave them the food
bara hai ra सगळी अशी आपली एकी असतं अशी बघायला तर
सेम आता एकी तू असं बोलीस अँड अदर रिझन्स फॉर द फीस्ट ऑल्सो वॉज आपली नाती वाला
नाती वाला बरोबर आणि मला याद आहे आम्ही यंग बॉयज आणि गर्ल्स आईस आईस रांधिते त्या बायका रांधितान गो ते पितान आणि नाचतान आम्ही यंग बॉयज आणि गर्ल्स फिराचू सगळे वारी म्हणी आणि बघाचो कोण काही बसलाय अरे तो बघ यंग केविन बसलाय यंग साव्यो बसलाय अरे हाय साव्यो हाय चिंचवणी काहीसा केलंयस का काय बोल आणि मग आपली आमची टिचकी मग यंग बॉयज आणि ऐसच पटवायचं ना लाईन मारायचं
या आय रिमेंबर देर इज ऑल्सो यूज टू बी लव्ह इन द एअर यु नो बी हजबंड अँड वाईफ बिटवीन फियान्स अँड फियान्सी गर्लफ्रेंड अँड बॉयफ्रेंड अँड देर वॉज लॉट ऑफ पीस अँड लॉट ऑफ एन आय यु नो रिलॅक्सेशन लॉट ऑफ बॉन्डिंग वॉज देअर अँड इट वॉज रिअली अमेझिंग आय मीन आय रिअली एन्जॉयड दोज डेज अँड पीपल वर ऑलवेज लुकिंग फॉरवर्ड टू सच ओकेजन्स ऑफ गेट टुगेदर्स And I really remember, and some people used to not meet for some months, and they used to meet over there, and there was such a great and a gladness to meet each other during that time.
Correct.
And my uncle bolacha, arey te kansa pakru ra, te kansa chimora, arey bari bari taji an chimori, maje apun maje bare pore ani pora.
Young boys and girls.
Young boys and girls. Arey Aishis manga nati vachi maite.
आणि सेम एंटरटेनमेंट असावचं
मग जॉसलीन खूप हसतेस हा तुला काही मिली मिलियो ना
मटलन बिहाइंड द चर्च
अरे देवलाची मगारी काय करीत होतास रे तया
आई एम जस्ट जोकिंग
चर्च के पीछे
अरे
या दॅट्स अ कॉमन हिंदी बॉलिवूड सिच्युएशन ऑफ मीटिंग
काय करतो होता या देवलाची मगारी आ ते भी कंचे देवलाची मगारी रा सेन बोनोमेंटचे
आणि याद आहे तुला आपला जवाना बसली का पिऊन पिऊन रिलॅक्स झाली का मग आपला टांग्याचा रेस
अरे हा रे तुम्ही खूप टांग ना
आमची सोय बाजूची त्यांचा बैलगाऱ्या होत्या त्यांची त्यांचं टांग घोर मग असावचा रेस रेस असली का मग रस्ता बंद करतील
येस दे युज्ड टू क्लोज द एंटायर रोड अँड हॅव द रेस अँड दे युज्ड टू हॅव क्वाइट अ बिट ऑफ प्राइजेस एज वेल एट दॅट टाइम
अँड मग शी वाट ना का मी माझा घोरा जिंकला माझा टांगा जिंकला पण मग शी त्याच्यावरती जगरावी
अरे पण केविन तुम्ही ते बैलगाडी आणि ती टोंगा घेती जावाची ना तुमचं घोर म्हणजे तुमचं ते स्टेटस होत ना
म्हणजे आंबाफू घोर नव्हतं आमच्या बाजूवाल्यांचं पण ते स्टेटस होत
ते म्हणजे पहिलाची लोक बोलत आता काय आता मर्सिडीज जाईल टोयोटा जाईल पहिला ते लोक म्हणजे तेच ना मर्सिडीज आणि टोयोटा अरे आमचा यो गोरा आहे आमचा तो टांगा आहे आणि तो टांगा बी काय वटमनी नेशिले र गोंड घालल्या ते बंटिंग्स ते फ्लॅगचे वाणी घालतात
कलर घालतात
काय नेशितान र चाललंय आपलं हलून डलूनची टुकटुकीत रस्त्यावरती. काय बाबा नेशित. आणि बीजक काय मग कैस तयारी तुमची?
आमची बरी आहे.
तुम्ही बोललेच नाही तुझा नीता कशी मिळली तुला?
तुला सांगितलं ना पहिला मी.
अरे
अच्छा पण एरंगलच्या सणाला आपण जशी जात पुन्हा न्यूझीलंड मध्ये बी चान्स आहे माहित आहे का?
काय बोलतेस? हा
मग
गावांना वाटली हाय मॉली सला आई नुसती डॉली तारे डोल्यांची फोटा लाले मिळाली पक्की होती बनलेली गावांची असली पटांगली हिला बघून पोर येरी जायल्यान सगळी गावांना रुपे द्रुप चालली सगळ्यांजून इला फिरविली आता टपले कारण पिशे चायले खाली वरळली गोवांजुनीला पंधरा वर पक्की आवलीली तवा बायका बघुनीला पक्क्या देत गाली इथे मगान गावाची झाल्या पोरा पंधरावरती पैसून इला आवलाला पोर नोटा देतान इला पोर वायदा देवर त्या पोर आवलून जेवाला इला वाटत शिंबर इचे मगन गावाची एरी सायलेंट पोरा पंधरावरती पैसून इला आवलाला पोर नोटा देतान इला पोर वायदा देवर त्या पोर आवलून जेवाला इला वाटत शिंबर इसकट घाली नेमी तोकरा गावांचे पोरांना इनी खाटा घेरा कोरा कोरा इचा चेहरा इचा पारून नेमी वाकरा नेमी सांगाती बघाल आई नवा बकरा इचा साईरू बापोटा चेंबेली सापांदी कदरा इथं जात पंधरा वर आईचा पेरा का लोक जायला जरा निघत आयशी बनरा कुत्रीचे मगारी लवत असे कुत्रा इथे मगान गावाची जायला पोळ्या पंधरावरती पैसू निला आवलाला थोर नोटा देतात इला पोळ वायदा देवर घ्या पोळ आवलून घेवाला इला वाटत शिमरा इथे मगान बदलावटी पैसुनीला आवलाला थोरा तुझ्याचे तन्नीला पोरा की मायदा देवच्या पोर आवलून देवाला इला वाटसे भर पक्काला विपसका वायदा करीत इशी पक्का वयाना घेऊन याना देत अशी धोका पुणे तन फुलांचा पुचका पुन्हा नी पायाचा चुमका तेव्हा बघालीचा काय होता बक्का त्याला त्याला देऊन धोका त्या लुटे तीच बघून मोका तिथे डोक्याला डांबर पाशीला पक्का आता घ्यात बघा कचका तिचा एकदम झालाय पचका माधवीचे मग आता नाही लागे भोका खाल्ला जायली मोले एका वाजविल्यान बाळा डोक्यावरती केस नाहीला नाही रेला जरा आता गपचूप पैसून गळा कोणाला नाही दावरी खेळा दावरी मोली चिरवी तनीला गाव सारा खाल्ला जायली मोली एका वाजविल्यान बाळा
तुम्ही ऐकत आहात सुशेगा तनपार आणि आम्ही डिस्कशन करत आहोत सणाविषयी. साव्य तू सांगत होता की सॉरी साव्य नाही केविन केविन तू सांगत होता की आमच्या न्यूझीलंडमध्ये एरंगलचा सण आम्ही साजरा करणार आहोत.
येस आम्ही आपला एरंगलचा सण न्यूझीलंडमध्ये बी सेलिब्रेट करायचो.
ओ येस आय वॉज जस्ट वंडरिंग वेदर यू न्यू अबाउट इट बट वी आर गोइंग टू बी हॅव्हिंग वी आर गोइंग टू रीलिव्ह एन एक्सपीरियन्स ऑफ द एरंगल फीस्ट इन न्यूझीलंड ऑल्सो.
So and when is it?
We have planned it on the 26th of January. And all are welcome. Have you all heard about it?
No, but tula maite kon organize karte?
Well, a few enthusiastic Mumbaikars are doing it. And it's at Shakespeare Beach, Site 5 in Fangaparoa. No, you don't have to pay anything. We are having a mass first thing at 9:30. Everybody is welcome. You can just come and bring your own food and stuff like that and just relax and have a good day.
And a free entry. Welcome everyone, one and all, to Vijay Aitwara. That is next Sunday, 9 o'clock. 9:30 we start with the mass at Shakespeare Park.
तुम्ही कशी बसशी जाता का कशी झाल
नाही आय काय बाबा बशी बिशी नाही हान आपल्या गाऱ्या घ्या
आणि बैलगाऱ्या का टांगा
कम इन युअर ओन कार्स
म्हणजे बैलगाऱ्या
नाही बैलगाऱ्या नाही बाबा काय बैलगाऱ्या आहे हान न्यूझीलंड मनी
नो बैल्स आर ओनली देयर
नो बैल्स आर देयर बेबी नो गाड्याज आर देयर मेन
ओके ओके
सो डोंट कम इन युअर ओन कार गेट युअर ओन फूड
अच्छा म्हणजे रांधावचं नाही अलाउड नाही
रांधावचं नाही तयार सावयो डुक्कर नाही मारायचा तयार तर तुम्हीच इंद्याल घेती या बाबा सरपतेल वर घेती या फुग
अँड डोंट फॉरगेट अबाउट सम चेंज मनी बिकॉज दे कुड बी हॅव्हिंग अ फ्यू गेम्स दे
एंटरटेनमेंट प्लॅन केलं
लिटल बिट ऑफ एंटरटेनमेंट बट बेसिकली यू हॅव टू जस्ट ब्रिंग युअर ओन स्टफ युअर फूड अँड ड्रिंक्स And just have a good time on the beach.
And swimwear given ya kala bandravarti hai beach.
Acha
Shakespeare beach. Get your swimwears.
Kai site bit cha number bhi
marte. Site number 5. So once you go there I'm sure you can find site number 5 on Shakespeare beach.
Is it next Saturday?
Nahi, Sunday. 26th of January.
Okay. Acha,
Sunday. So y'all anyone and everyone can come there. 9 o'clock, 9 a.m.
Yes. Achha, but no tanga races and no fights.
Are sorry, Saturday. I apologize. Sunday, 26 January. That is a Saturday. Next Saturday.
Achha, so mass starts at 9:30. Miss now, 9:30 vasta. अच्छा आणि म्हणजे टांग्याचा रेस नाही झगरा नाही काय नाही
काय नाही बाबा
काय रे शरल आताच घेतली तू
सॉरी नाही झाली म्हणा
जामलाची वाटत
जामलाची चढली
ती धोंड्यांची लुसीची जांबुलची
बोल मी काय विचारायचो तू
केविन
मग सगळा कचरा बिचार सगळा म्हणजे कॉल लागतं ना आपल्या तसं सोरावचा नाही कचरा काउन्सिलचं लॉ
यू हॅव टू फॉलो द लॉज ऑफ द काउन्सिल यू कांट लीव एनी ऑफ युअर गार्बेज युअर डर्ट बिहाइंड and it's better to read the rules of the council before you come so that you can abide by all the rules
correct and mujhe each one is responsible for themselves
yeah
yes. basically correct
yeah.
na
yeah
to mujhe tumhi ya tumhi responsible tumche mansanche tum jana hal nahi ani tumche sathi tumhi responsible bije ami mujhe je organizers and the responsible nahi
yes and And you're not going to have any food being sold there or anything.
So auction hai na auction vatta chal
kai maybe a little bit but not a
stall nahi jawna
stall there's no stall for food
kai auction mission as mission jawna
so it's better you bring your own food and come
apan sutta paisa geun ya sutta paisa fpos machine nahi aayta ya
ha te bhi hai barabar hai
paisa gya mhanje dirkya games na kai tani food aishal to auction kartin ka kai tani to tyache sathi paisa ghetiya
Yeah, and most of all, it will bring back memories of the Mud Island Feast that we have celebrated for so many years and which has been an integral part of the culture and has been always there. People have always been coming. And I think it will be a good experience.
Yeah, it will be a very awesome day on that day. Looking forward to it.
तर मग आपण
भेटूया 26 जानेवारी 2019
बायनो मायत्यू पायत्यू सगळ्यांना घ्या आयशीस बिजय शिनवार एरंगलचे सणाला या मोबाई खळपळांचं नाव गाजवून घ्या बघा घरो घरी आमची खबर तुम्ही द्या मग भेटूया बिजय शिनवार एरंगलचे सणाला शेक्सपियर पार्क
बायनो
Asking Jeffalaya Dosting Asking Jeffalaya Dosting Asking Ubire Godara Yumada Kela Tuzun Vera 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 वट्यावर हाय हिंदला वास्किनचे बापाचा हाय बंगला वास्किनचे वट्यावर हाय हिंदला वास्किनचे बापाचा हाय बंगला Paskin nesalai gol sari, paskin je matyan hai kari. Paskin nesalai gol sari, paskin je matyan hai kari. Paskin nesalai gol sari, paskin je matyan hai kari. Paskin nesalai gol sari, paskin je matyan hai kari. Paskin je bapa je shetwari, paskin je gharam bongari. Paskin je bapa je shetwari. Paskin je gara pom pom gari
Paskin ne Paskin ne Paskin je palayo dosti Paskin ne Paskin ne Paskin je palayo dosti
पास्किनचा गोरा सोबित चेहरा पास्किन चल गो माझे घरा पास्किनचा गोरा सोबित चेहरा पास्किन चल गो माझे घरा पास्किनचा गोरा सोबित चेहरा पास्किन चल गो माझे घरा पास्किनचा गोरा सोबित चेहरा पास्किन चल गो माझे घरा Imaginaten saila panda soy rendun ke la wanda kair pura pulai pul te purin satota maji sasu sabab kamota sasret saruba kota pura dut te tin ai sakuna las bharvasa o karoli o karoli Kasper peku do tache bus kutin Uti kare sita kine Naizan ke wala sati Kaya chupura pati na go
dotaci băscătin. Din care și taghine, n-ai zel de vala să tin, ea ce pură, hatină gore, ca n-aci vitin. Gaji nauri atare haus maji palli arde pari sasuni mala bhari sasrachi kumarwari tamri gamavitin punai milauchi damri o karoli
o karoli
kaspar peku do tache bhaskatin.
देते ढाल तुझे गोचुर ले भरतार गो शिंद्याला देते ढाल तुझे गोजुर ले भरदार गो
This program on Sushigat Dhanpar was sponsored by Mortgage Masters. You can get their information on the site of Mortgage Masters. We would also like to remind our listeners that there is a mass today organized by the Cohen NZ Association. It's at 6:30 p.m. Three Kings at St. Therese Parish. I just remind you, there's a Goan Mass today, organized by the Goan NZ Association at 6:30 p.m. to celebrate St. Joseph Vaz Feast.
आरे आरे कमल फुला कोने रे तो जाती चा आरे आरे कमल फुला आरे आरे कमल फुला कोने रे तो जाती चा
आरे आरे कमल फुला आरे आरे कमल फुला कोने रे तो जाती चा आरे आरे कमल फुला आरे आरे कमल फुला कोने रे तो जाती चा
मिहाई निकले सोनिया चा निहाय निकले सोनियाचा
निहाय निकले सोनियाचा निहाय निकले सोनियाचा
घागर बुरी आली घागर बुरी आली पान्या बंदी घागर बुरी आली घागर बुरी आली दो पे पान्या बंदी